समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपं भावसेवासिनं भजे सोऽहं संधान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशान्ति सरोजदुग्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गर्हस्थे किल एकनाथ सदृशं वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं पुरुष प्रकृतिस्थो ही भुंते प्रकृतिजान गुणान कारणम गुणसंगोस्य सदसद योनि जन्मसु। तेरावा अध्याय 21वां श्लोक। पुरुष प्रकृतिस्थो ही भुंते प्रकृतिजान गुणान प्रकृतिस्थ प्रकृतीमध्ये राहिलेला प्रकृतीच मी असं समजणारा पुरुष पुरुष प्रकृतिस्थो ही भुंते प्रकृतिजान गुणान प्रकृतीपासून निर्माण झालेले जे गुण आहेत आणि सुख दुःख आहेत या गुणांना आणि सुख दुःखांना भोगतो। प्रकृती मध्ये राहिलेला प्रकृतीस्थ असलेला असा पुरुष प्रकृतीचे जे गुण आहेत त्या गुणांना भोगतो। कारणम गुणसंगोस्य सदसद योनी जन्मसु आणि गुणांचा संग धरल्यामुळं त्या निमित्तानी सद आणि असत रूपी अनेक जन्मांना तो कारण होतो निमित्त होतो। आपण प्रकृती पुरुष विवंचना पाहतो आहोत त्याच्यातला हा तिसरा श्लोक आहे। पहिला श्लोक आपण पाहिला प्रकृतिम पुरुषम चैव विध्यनादि उभावपी विकारांश गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवान। प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादि आहेत। ज्यांचा आदि नाही असे आहेत फार पूर्वीपासूनचे असे आहेत। प्रकृतिम पुरुषम चैव विध्यनादि उभावपी विकारांश गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवान। त्याच्यातले जे विकार आहेत आणि गुण आहेत अनेक प्रकारचे विकार भय द्वेष इच्छा काम तसंच सत्व रज आणि तम अशा प्रकारचे त्रिगुण हे प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत प्रकृती संभव आहेत असं जाण असं पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं। याचा अर्थ पुरुष जितका अनादि आहे तितकीच प्रकृती अनादि आहे। पुरुषाची छाया म्हणून प्रकृती आहे। आपण पाहिलं प्रकृती म्हणजे अष्टधा प्रकृती. देह म्हणजे पंचमहाभौतिक देह, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार ही अष्टधा प्रकृती. आणि पुरुष म्हणजे अशा अष्टधा प्रकृतीमध्ये असणारा शुद्ध जाणीवरूपी असा जीव या नावानी ओळखला जाणारा. हे दोन्ही अनादि आहेत असं भगवंतांनी सांगितलं. आणि जे विकार आणि गुण आहेत हे गुण आणि विकार प्रकृती संभव असे आहेत. जो सत्कार्यवाद सांगितला त्याच्यामध्ये नवीन असं या जगतामध्ये काहीही निर्माण झालेलं नाही. जे दिसतं आहे ते अव्यक्त रूपाने पूर्वीच होतं असंच जगात जे दिसतं त्याचं स्वरूप आहे. नवीन कोणतीही गोष्ट तयार होऊ शकत नाही, निर्माण होऊ शकत नाही. म्हणून विकार आणि गुण हे देखील प्रकृतीच्या अंतर्गतच आहेत, प्रकृतीमध्येच ते होते. आणि म्हणून ते विकारांच्या आणि गुणांच्या रूपाने प्रसव पावले, आपल्याला दिसायला लागले. कार्य कारण कर्तृत्वे हेतुः प्रकृती उच्यते. कार्य कारण आणि कर्तृत्व, देह हे प्रकृतीचं कार्य आहे. देहाच्या अंगानी इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार हे कारणरूप आहेत. आणि यांच्याकडून जी काही कर्म होतात त्याला कर्तृत्व असं म्हटलेलं आहे. याला निमित्त केवळ प्रकृती आहे. प्रकृती ही हेतु उच्यते. पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते. आणि वस्तुतः पुरुष हा अलिप्त असला तरी देखील तो प्रकृतीचं केलेलं सगळं आपल्या डोक्यावर घेत असल्यामुळं, तो समजत असल्यामुळं आपली बांधिलकी, प्रकृती जे त्रिगुणांच्या योगाने अनेक प्रकारचा खेळ खेळते त्याच्यामध्ये मोहवशात सापडल्यामुळं त्याला आपण भोगता आहोत असं वाटतं. आणि निरनिराळ्या विषयांचा भोग पुरुष घेतो. अशा प्रकारे सुख आणि दुःख याचं जे भोक्तृत्व आहे त्या भोक्तृत्वाचा निमित्त पुरुष होऊन जातो. या श्लोकात ते असं म्हणतात, पुरुष प्रकृतीस्थो ही भुंगते प्रकृतीजान गुणान. पुरुष हा प्रकृतीस्थ असा होऊन जातो, प्रकृतीपेक्षा आपल्या स्वतःला थोडा देखील वेगळा समजत नाही. जर पोट दुखलं तर माझं पोट दुखलं असं तो म्हणतो. मी आणि पोट याचं कुठंतरी तो सामरस्य कल्पितो. डोकं जर दुखायला लागलं तर मला चैन पडत नाही असं म्हणतो, माझं डोकं दुखायला लागलं. हे जे सगळे प्रकृतीचे भाव आहेत त्या भावाचं आरोपण तो आपल्या स्वतःवर करून घेतो. तो प्रकृतीला चिकटलेला असतो. आणि जेव्हा प्रकृतीचा नाश होतो तेव्हा मी मरतो असं तो म्हणतो. आणि जेव्हा देह जन्माला येतो तेव्हा मी जन्मतो असं तो म्हणतो. मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलभे तये चळवळीचे नि लोभे आला म्हणती. एकदा चळवळ सुरू झाली की आला असं म्हटलं जातं, हा जन्माला आला. पुरुषा नेहमी प्रकृतीस्थ असा होऊन गेलेला आहे ही पुरुषाची अडचण आहे. तो प्रकृतीला आपल्या स्वतःपेक्षा वेगळं मानत नाही. आणि प्रकृती जे जे काही कर्तृत्व करते तर ते सगळं कर्तृत्व भोगणारा मी आहे असं तो समजतो. जे काही बुद्धीचं कौशल्य आहे ते माझं कौशल्य आहे असं तो समजतो. जर देह रूपवान असेल तर मी रूपवान आहे असं तो समजतो. सगळ्या प्रकारे प्रकृतीच्या गुणांना तो आपल्या स्वतःवर आरोपित करून घेतो. आणि तशाच प्रकारचं जीवन तो जगतो. तो प्रकृतीस्थ असा राहतो, वस्तुतः प्रकृतीपेक्षा वेगळा असणारा. म्हणून ज्ञानेश्वरांनी मागच्या श्लोकामध्ये वर्णन करत असताना असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निफजे तया दोहीचा बोलीजे भोगू पुरुषा. दुःख आणि सुख, असत्कर्मापासून दुःख निर्माण होतं आणि सत्कर्मापासून सुख निर्माण होतं, पण या दोन्हीचा भोग मी घेतो मी भोगतो असं पुरुष समजतो. सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी तो व प्रकृती उद्यमू करी पुरुष भोगी. आणि हे सबंध जीवनभर चालू असतं. सुख दुःख निष्पन्न होतात, कोणतीही कृती हातून घडते त्याच्यातून हवं आणि नको असा भाव निर्माण होतो. या भावाच्या पाठोपाठ त्याचे प्रत्यक्ष परिणाम होतो, कधी सुखाच्या अंगाने होतो कधी दुःखाच्या अंगाने होतो. प्रकृती अनेक प्रकारचे उद्योग करते आणि पुरुष हा भोगणारा असतो. त्याची सगळी सुख दुःख मी भोगतो असा पुरुषाचा समज राहतो. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी अत्यंत अघटित अशी ही जोडी एक प्रकारे कुळवाडी म्हणजे व्यापार अथवा शेती अशी करत राहते. जे आंबुली जोडी आंबुला खाये. सगळं कर्म प्रकृतीचं असतं आणि भोगणारा मात्र पुरुष असतो. इंद्रिय व्यवहार करतात त्याचे बरे वाईट परिणाम मी भोगतो. मन व्यवहार करतं त्याचे बरे वाईट परिणाम मी भोगतो. बुद्धी अनेक प्रकारे काम करते त्याचे बरे वाईट परिणाम भोगणारा देखील मी असतो. अशी ही अघटित अशी जोडी भगवंतांनी लावून दिलेली आहे, बांधून ठेवलेली आहे. जे आंबुली जोडी आंबुला खाये. स्त्री म्हणजे प्रकृती ही नेहमी जोडत राहते आणि पती अथवा पुरुष हा भोग घेत राहतो. जे आंबुली जोडी आंबुला खाये आंबुला आंबुलिये संगती ना सोये. खरी गोष्ट अशी आहे की आंबुला आणि आंबुली म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांची कधीच संगती आणि सोय नव्हती. एकाच्या आधाराने दुसरा आहे हे जरी खरं असलं तरी देखील त्यांचा कोणताही संग नाही संबंध नाही अशी खरी त्यांची स्थिती आहे. की आंबुली जग विये चोज ऐका तरी पण आंबुली स्त्री प्रकृती सगळं जग निर्माण करते पुरुषाच्या केवळ अधिष्ठानावर. पुरुष पाहिजे तरच प्रकृती विश्व निर्माण करेल. जर पुरुषच नसेल तर विश्व निर्माण होणार नाही, प्रकृती प्रसवणार नाही. त्याच्याकरता अधिष्ठात्रा असा पुरुष असणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. हा पुरुष अबोधानी आपण प्रकृतीचेच आहोत प्रकृतीमध्येच राहतो असं समजतो. पुरुष प्रकृतीस्थो ही भुंगते प्रकृतीजान गुणान. आणि प्रकृतीमध्ये राहून प्रकृतीचे गुण म्हणजे त्रिगुण आणि पाप पुण्य आदी सुख दुःख आदी सर्व भोग तो भोगत असतो. कारणम गुणसंगोस्य आणि गुणांच्या ठिकाणी त्याचा असणारा जो संग आहे त्या संगामुळे सत आणि असत अशा प्रकारचे जन्म होण्यासाठी देखील पुरुष हा निमित्त राहतो. सगळे संस्कार शेवटी जीवावर होतात. वस्तुतः जीव हा असंग अजन्मा जो वस्तुतः जन्माला आलेला नाही भोग भोगत नाही अभोगता अकरता अशी त्याची स्थिती असताना मी करतो अशा प्रकारचा भाव त्याचा राहतो. मला जन्म आहे, मला मरण आहे अशा प्रकारचा भाव जीवाचा राहतो. मी सुखी आहे, मी दुःखी आहे अशा प्रकारचा भाव जीवाचा राहतो. याचं कारण मनाच्या ठिकाणी तोच भोग भोगत असतो, इंद्रियांच्या ठिकाणी भोग भोगणारा देखील तोच असतो. हे कसे भोग भोगले जातात? तो वस्तुतः जर असंग आहे तर भोग भोगतो कसा? जर अभोगता आहे तर तो भोग भोगेलच कसा? पण अबोधानी मी भोगतो असं तो मानतो असं शास्त्र म्हणत. म्हणून पाप पुण्य सुख दुःख निंदा स्तुती लाभ अलाभ अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तो आपल्या स्वतःवर आरोपित करून घेतो. वस्तुतः त्या मनावर आरोपित होतात, पण मन म्हणजे मी समजतो. त्या इंद्रियांवर आरोपित होतात. एखादा मनुष्य म्हणतो की मी योग्य नाही, माझ्याकडून इतकी वाईट कर्म झालेली आहेत, माझा देह देखील इतका अपवित्र आहे असं तो म्हणतो. मी अपवित्र आहे असं तो म्हणायला लागतो, मी योग्य नाहीये. पण हा संस्कार जीवावर होतो. जीव असं म्हणायला लागतो की मी अयोग्य आहे. पुरुष असं म्हणायला लागतो की मी अयोग्य आहे, मी अत्यंत कर्मदरिद्री आहे, मी पापी आहे. आणि त्याला कितीही जरी सांगितलं तरी देखील तो देह मन बुद्धीशी संबंधित असाच राहतो. मी जीव मज बंधन, समर्थ म्हणतात ना, मज आहे जन्म मरण, केल्या कर्मांचे फळ आपण भोगिना. आता मी जीव आहे, मला बंधन आहे, मला जन्म आहे, मला मरण आहे. वस्तुतः त्याला जन्मही नाही आणि त्याला मरणही नाही, त्याला पापही नाही आणि त्याला पुण्यही नाही. पण तो समजतो त्याला काय करणार. तो प्रकृतीस्थ असा होतो. स्वामीजी असं म्हणायचे की जसं घड्याळ, टोपी, छत्री, फाउंटन पेन, चष्मा आपली साधनं म्हणून आहेत, तसं जीवात्म्याला देह मन बुद्धी ही साधनं म्हणून मिळालेली आहेत. पण तो साधनांनाच मी समजायला लागला, याला आता इलाज नाही. ती साधनं तो आपण स्वतः समजतो, आपल्या स्वतःला तो देह समजायला लागतो. देह संग यांनी तो बाधित होतो. वस्तुतः विदेही असताना समर्थ म्हणतात ना, देह संग हा नस आहे तुझं विदेहासी, तू वस्तुतः विदेही आहेस. मृत्तिकेची खंती काय करीतोसी, कोण मी नेणसी काय आहे, काय तुझं झाले नाथीला संसार. अरे हा संसार खोटा आहे, तुला काय झाले तरी काय, असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात. कासयासी भार वाहतोसी, अविद्येच्या योगे तुझं जाण भूली, अनुभवोनी किल्ली छेदी आता. श्री गुरुच्या कृपे बोले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्री गुरूंच्या कृपेने मी हे तुम्हाला सांगतो आहे. पण याच्यासाठी म्हणून श्री गुरूंची कृपा व्हायला लागते आणि त्याच्यानंतर स्वतःला बोध व्हायला लागतो, तरच असे उद्गार निघतात. नाहीतर सगळं मी करतो अशा प्रकारे तो आपल्या स्वतःवर ओढून घेत राहतो. त्या आजीबाईंचं स्वामीजी सांगायचे की आजीबाई संसार करून करून 80-85 वर्षाच्या होतात आणि मग असं म्हणतात की माझं भ्रांतीचं ओझ, कुणी कुणाचं नाही. नला 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 किती न जोडता येतील तितके जोडून म्हणतात कुणी कुणाचं नाही. अगदी सर्वात शेवटी आजीबाईंना ते समजल्यासारखं वाटतं. आशा करता की जीव हा गुंतून पडलेला असतो, देहामध्ये गुंतून पडतो. आरशामध्ये पाहण्यात किती वेळ जातो आपल्या इथल्या लोकांचा जात नसणार. आता तुम्हाला हे प्रकृती पुरुष विवंचना समजलेली आहे. आरशामध्ये खूप वेळ घालवणं हे तुम्ही बहुतेक करत नसणार. कधीतरी करून तर बघा असं मी म्हणेन. काय केस विस्कटून दाखवू काय? विस्कटले तर तुझे केस विस्कटले तसं देहाला सांगून बघा. मी आणि तू एकमेकांपासून वेगळे आहोत. विनोबा म्हणतात प्रयोग करा की भूक लागली तर म्हणा माझ्या पोटाला भूक लागली, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. तहान लागली तर घशाला तहान लागली, मी वेगळा आहे, मला तहान लागत नाही, मला भूक लागत नाही. करून तर बघा असं ते म्हणतात. इतकी सवय लागलेली आहे की प्रकृतीचं जे आहे ते सगळं आपल्या डोक्यावर घेण्याची. महाराज ती गोष्ट सांगत असत की एका गाडीवानानी त्याचा छकडा चाललेला होता, जाता जाता एक भगिनी चालल्या त्या, त्यांच्या डोक्यावर भार होता, पाटी होती. त्यांना म्हटलं, विचारलं की कुठल्या गावी कुठं जायचंय मावशी, तर त्या म्हणाल्या की इथं पलीकडे तर जायचंय, बसा गाडीत. त्या गाडीत बसल्या पण डोक्यावर आपला हारा तसाच. महाराज म्हणायचे की आता गाडीत काढून ठेवायला काय हरकत आहे, गाडी दोघांनाही घेऊन चालली आहे पण तो भार आपला आपला आपल्याजवळ आपल्या डोक्यावर ठेवून दिलेला. तुम्ही सिनेमाला जा, तुम्हाला आठवत राहील की आता मार्च एंडिंग जवळ आलेला आहे. तुम्ही नाटकाला जा, तुम्हाला आठवत राहील की किती काम पडलेलं आहे, केवढे रिझल्ट्स येणं बाकी आहेत. तुम्ही घरी असा, तुमच्या समोर चहा ठेवलेला असो, तुम्हाला सांगायला लागतं की तो गार होतोय, मग तुम्ही पिता. याचं कारण डोक्यावर एवढे भार घेतलेले आहेत की त्या भारामुळं जवळपास समजेनासं झालेलं आहे. सतत अशा प्रकारचे भार पुरुष वागवतो. पुरुष प्रकृतीस्थोही भुंगते प्रकृतीजान गुणान. प्रकृतीच्या सगळ्या गुणांचा भोग पुरुष घेतो आणि असे भोग घेतल्यामुळं तो पुन्हा पुढच्या जन्माला देखील निमित्त होतो. कारण मनाचा संस्कार पण आपल्यावर घेतो, इंद्रियांचा संस्कार पण आपल्यावर घेतो, अंतःकरणावर झालेला खोल ठसा आपल्यावर घेतो, बुद्धीवर झालेला संस्कार आपल्यावर घेतो, चित्तावर झालेला आपल्यावर घेतो, सगळे परिणाम आपल्या स्वतःवर ओढून घेतो. असं झाल्यामुळं सर्वात शेवटी प्रबळ प्रबळ असे झालेले संस्कार असतात, ते संस्कार अबोधानी आपल्या स्वतःचे तो समजतो आणि जेव्हा तो देह ठेवतो तेव्हा इंद्रिय आत ओढली जातात, निस्तेज होतात, मन आत ओढलं जातं, सगळ्या संस्कारांसकट आत तो स्वतःला घेतो, मनाला घेतो, बुद्धीला घेतो आणि सगळ्या संस्कारांचं गाठोडं घेऊन जीव पुढच्या दशेला जातो. आणि ज्या प्रकारे त्याच्यावर संस्कार झालेले असतात त्या प्रकारे तो पुन्हा जन्म देखील घेतो. तत्रतम बुद्धी संयोगात लभते पौर्व देहिकम. पूर्वीच्या देहाचे सगळे संस्कार त्याला जसेच्या तसे प्राप्त होतात. असं असल्यामुळं भगवंत म्हणतात की गुणांचा जो संघ आहे तो संघ इतका वज्रलेप आपल्या स्वतःवर तो करून घेतो की त्या योगे तो सत आणि असत अशा प्रकारच्या अनेक योनी ज्या आहेत त्याच्यामध्ये क्रमशः जन्म घेत राहतो. जर चांगले संस्कार असतील, सत रूपी संस्कार असतील, तर देवलोकात जातो अथवा मनुष्य लोकामध्ये येतो, मनुष्य होऊन येतो. आणि जर वाईट संस्कार असतील तर असत योनीला येतो. म्हणजे बैल, टोणगा, रेडा बोकड आणि काय झुरळ असत योनी म्हणजे पशु आदी योनी पशु पक्ष्यांच्या योनीला येतो ज्या मूढ योनी म्हणून सांगितलेले आहेत ज्यांच्या ठिकाणी अशा प्रकारची बुद्धी नाही सारासार विचार करणारी नित्यानित्य विवेक करणारी बुद्धी नाही अशा ठिकाणी तो जन्माला येतो. आहार निद्रा भय आणि मैथुन हेच ज्यांना समजतं अशा योनीमध्ये जन्माला येतात. कारणम गुणसंगोस्य सदसत योनी जन्मसु गुणाचा संग ओढून घेतल्यामुळे अशा प्रकारचे जन्म त्याला प्राप्त होतात. जे अनंगू तो पेंधा निकवडा नुसधा जीर्णू अतिवृद्धापासोनी वृद्धू वस्तुत जो निराकार आहे असा अनंग अंग नाही असा कोणताही आकार नाही असा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना अनंगपण फिटले. अनंगपण ही जी गोष्ट होती ती फिटून गेली. माया छंदा साठविले सकळ देखिले आत्मस्वरूपी वो माये. आपण कोणत्या तरी आकारांनी आहोत ही गोष्ट नाहीशी झाली आणि त्याच्या सापेक्ष आपण अनंग आहोत. आपण निराकार आहोत सापेक्षतेने साकाराच्या सापेक्ष निराकार आकारच नाही. जर एकच एक निराकार म्हणून स्थिती असेल तर मुद्दाम निराकार म्हणण्याचं कारण नाही म्हणून अनंगपण फिटले. जे अनंगू तो पेंधा निराकार असल्यामुळे तो उदासीन देखील असतो. जर आकाराला आला इंद्रिय निर्माण झाली की तो उदासीन राहणं शक्य नाही. मग आले डोळ्यांचे विषय आले कानांचे विषय आले. सगळ्या विषयांचा राजा म्हणजे स्पर्श आला. आकार आला की विषय आले. जे अनंगू तो पेंधा पण निराकार असल्यामुळे तो उदासीन असतो. ब्रह्माला कोणताही आकार नाही इंद्रिय नाहीत त्यामुळे ब्रह्माला आम्हाला स्पर्श करून काहीच मिळवायचं नाही. तो उदासीन असतो. सर्व ठिकाणी स्पर्श करतो पण स्पर्शामध्ये तो अत्यंत उदासीन असतो. निकवडा नुसधा आणि अनंग असल्यामुळं तो केवळ असतो असा नुसधा. काही त्याला स्थितीच नाही. जणू एखादा दरिद्री कसा केवळ असावा. काहीच काहीच उपद्रव नाही. कर्म करत नाही काही मिळवत नाही. त्याला जीवन हेतू जवळपास काही नाही. नुसतं त्याने असावं असा असा जसा एखादा दरिद्री असावा. काही करत नाही करवत नाही कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही असं म्हणतात तसा असा निकवडा नुसधा जीर्णू खूप सनातन. सनातन अपि नवाहा असं उपनिषद म्हणतात. जीर्ण फार पुरातन फार सनातन. कधीपासूनच जुना ते सांगता येत नाही पण तरी नित्य नूतन असा. अतिवृद्धापासोनी वृद्धू अतिवृद्ध अतिशय जीर्ण जर्जर असा त्याच्यापेक्षाही जीर्ण जर्जर असलेला असा. तया आडनाव पुरुष त्याचं आडनाव पुरुष असं आहे. आडनाव म्हणजे थेट नाव नसणं बर का. आडनाव म्हणजे थेट एक नाव असतं आणि एक आडनाव असतं, म्हणजे त्या आडनावाचे तुम्ही असता, तुमचे भाऊ असता, आणि कोणी असता, चुलत भाऊ असता, ते आडनाव झालं. तसं तुमचं नाव नाही, त्याला आडनाव असं म्हणतात. त्यामुळं पुरुषाचं देखील हे अशा प्रकारचं थेट वर्णन देखील नाही. पुरुषाला नाव नसल्यामुळं, तो अनामी असल्यामुळं वस्तुतः त्याला ओळखायचं झालं तर आडनावानी ओळखायला लागतं, तो पुरुष असं म्हणून त्याला ओळखायला लागतं. जो अनंगू, पेंधा, निकवडा, नुसधा, जीर्णू, अतिवृद्धापासोनी वृद्धू, फार सनातन असा तया आड नाव पुरुषू, त्याला पुरुष असं म्हणायचं. एरवी स्त्री ना नपुसकू, एरवी तो पुरुषही नाही, स्त्रीही नाही आणि नपुसकही नाही. मनुष्यांच्या बोलीभाषेमध्ये ज्याला पुरुष म्हणतात तो पुरुष नाही. ज्याला स्त्री म्हणतात तोही तो नाही, आणि ज्याला नपुसक म्हणतात तोही तो नाही. पुरुष, स्त्री आणि नपुसक यांच्यापेक्षा वेगळं असं त्याचं स्वरूप आहे. तया आडनाव पुरुषू, एरवी स्त्री ना नपुसकू, किंबहुना एकू निश्चयो नाही. किंबहुना एक निश्चय त्याच्याबद्दल तो असा आहे अशा प्रकारे सांगता येत नाही. तो अचक्षु, अश्रवणु, अहस्तु, अचरणु, रूपना वर्णु नाम आधी, त्याला डोळे नाहीत, त्याला श्रवण नाहीत, कान नाहीत, त्याला हात नाहीत आणि पाय देखील नाहीत. रूप ना वर्णू, तो कोणत्याही रूपाचा नाही आणि तो कोणत्याही वर्णाचा नाही. अर्जुना, काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही, अशा प्रकारे तो अचक्षु, अश्रवणु, अहस्तु, अचरणु, रूप न वर्णु नाम आधी, त्याला नाव नाही, रूप नाही. देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवतो निष्काम सर्वाठाई, सर्वाठाई नवल वाटले देव कोंदाटले, देव कोंदाटले मागे पुढे, मागे पुढे. वस्तुतः त्याला काहीही नाही, पण तो सर्वत्र भरून राहिलेला असा. अर्जुना, काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. काही काही खून ज्याला सांगता येत नाही तो प्रकृतीचा पती असतो. त्याच्या योगानी, त्याच्या आधारानी, त्याच्या अधिष्ठानानी प्रकृती राहते, म्हणून त्याला प्रकृतीचा भरता असं म्हणतात. वस्तुतः त्याचं आणि प्रकृतीचं लग्न झालेलं नाही, त्याचा आणि प्रकृतीचा काहीही संबंध नाही. तरी देखील प्रकृतीला त्याचा संबंध हवा असतो, कारण प्रकृतीला जग विण्यासाठी म्हणून त्याची गरज असते, त्याची आवश्यकता असते. जर तो नसेल तर प्रकृती काहीही करू शकत नाही. त्याच्या आधारानी, त्याच्या अधिष्ठानानी, त्याच्या अस्तित्वानी प्रकृती जग निर्माण करते. अर्जुना, काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही, की भोगणे ऐसे याही सुख दुःखांचे, पण असं असताना देखील तो मात्र सुख दुःखांचा भोग घ्यायला सरसावतो. वस्तुतः त्याचा कशाशी संबंध नसताना अचानक उपटतो. जेव्हा सुख आणि दुःख निर्माण होतात तेव्हा तो मोहित होतो. त्याला असं वाटतं की मीच सुखाचा भोगता आहे, मीच दुःखाचा भोगता आहे. तो तरी अकर्ता, उदासू, अभोक्ता, परी या पतिव्रता भोगविजे, तो स्वतः खरं म्हणजे काहीही करत नाही, अकर्ता आहे. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू, तो कोणालाही पाप देत नाही, कोणालाही पुण्य देत नाही. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, तो कोणाच्याही ठिकाणी कर्तृत्व निर्माण करत नाही, कर्तृत्वाचा प्रेरक नाही, तो कर्माचा प्रेरक नाही. जे काही होतं ते स्वभावस्तु प्रवर्तते, प्रकृतीच्या स्वभावामुळे खरं म्हणजे सगळी कामं जगामध्ये चाललेली आहेत. कारण या प्रकृतीमध्ये मन, बुद्धी आणि अहंकार देखील येतो. असं असल्यामुळं सगळं करणं प्रकृतीचं राहतं, तो केवळ अस्तित्व मात्र असा असतो. तो तरी अकर्ता, उदासू, अभोक्ता, परी या पतिव्रता भोगविजे, तो लग्न झालं असं देखील मानत नाही, पण ही मात्र स्वतःला पतिव्रता मानत असते. त्याची अडचण काही ना काही बाबतीत घडतच राहते. प्रकृती मात्र त्याच्यापाशी पतिव्रतेसारखी राहते, एकदम एकनिष्ठ. तो असेल तेव्हाच ती राहते, तो गेला की ती जाते. त्यामुळं तोही मग भुलून जातो. असं होतं, प्रकृती त्याच्या पुढं पुढं करते. प्रकृती त्याला अनेक प्रकारे सुखाचं प्रलोभन दाखवते आणि मग नंतर तो प्रकृतीच्या तावडीत सापडतो. मग सुख दुःखाचे भोग आपले आहेत असं तो समजतो. प्रकृती आणि पुरुष हा जो विचार आहे, हा विचार स्त्री आणि पुरुष याच्याशी काही संबंधित जरी नसला तरी काही गुण प्रकृतीचे आणि स्त्रीचे एक आहेत, आणि पुरुषाचे आणि त्या पुरुषाचे काही गुण एक आहेत. जसं संसारामध्ये जेमतेम असणं हा पुरुषाचा गुण त्या मूळ पुरुषाशी संबंधित असावा, जेमतेम असणं, काही विशेष अंगाला लावून न घेणं. आणि सगळं करण्याचा, सगळी ओझी वाहण्याचा प्रकृतीचा गुण स्त्रीनी बरोबर उचललेला दिसतो. वस्तुतः स्त्री आणि पुरुष या विभागणीसाठी हे निरूपण नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अघटित जोडी आहे की जे आंबुली जोडी आंबुला खाये. ती बिचारी जोडत असते आणि मग हा भोग भोगायला प्रवृत्त होतो. तो तरी अकर्ता, उदासू, अभोक्ता, परी या पतिव्रता भोगविजे. पण ही पतिव्रता असते ना, ही पतिव्रता त्याला अनेक प्रकारचे भोग भोगवते. प्रकृती त्याला भोग देते. वस्तुतः डोळ्याचं सुख, साईट सिंगला जातो, आहा काय छान डोळ्याला वाटतं, फार तर अंतःकरणापर्यंत वाटेल, पण मग नंतर मी सुखी झालो असं तो म्हणायला लागतो. प्रकृती भोग देते आणि जीव तो भोग नंतर नंतर स्वीकारायला लागतो. जियेते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू, ते भलतैसाही खेळू लेखा आणि. रूप गुण यांचा जेमतेम, अळूमाळू म्हणजे अगदी जेमतेम किंचित, चाळू ढाळू म्हणजे हालचाल, रूपाची आणि गुणाची किंचित हालचाल, ते भलतैसाही खेळू लेखा आणि. पण हा जीव त्या हालचाली करता म्हणून चमत्कार वाटावा, गणती करता येऊ नये इतका त्या खेळामध्ये सापडतो. त्याला उशिरा समजतं की आपण फसलो, कधी कधी त्याला समजतच नाही. तसाच जन्माला येतो आणि तसाच जातो. तुकाराम महाराज म्हणतात ना, कितीदा जन्मा यावे कितीदा व्हावे फजित. थोडी हालचाल गुणांची रूपाची आणि हा मात्र फसून जातो. ते विलासदादा जिंदा दिल पाटणकरांची ती शेरो शायरी सुनावतात कधी कधी. बऱ्याच दिवसात त्यांनी ती सुनावली नाही आपल्याला. काय ते
कुठे
तिरप्या तिच्या नजरेवरी झालो बेहद्द खुश मी. तिरप्या तिच्या नजरेवरी झालो बेहद्द खुश मी, पण कळले मला आता ती नेहमीच आईशी पाहते. थोडा रूपा गुणाचं थोडा थोडी हालचाल जिएते अळू माळू रूपा गुणाचा चाळू ढाळू. किंचित थोडं रूपा गुणाची हालचाल झाली की हा फसला समजा. ते भलतैसाही खेळू लेखा आणि, अर्थात याचा प्रकृती पुरुष विवंचनेचा याच्याशी काही संबंध नाही. पण तरी देखील जीव देखील तसाच मोहित होतो. मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव, किंबहुना सावेव गुण तेची हे. गणतीला येणार नाही चमत्कार वाटावा असा खेळ जीव खेळायला प्रवृत्त होतो. मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव, मग थोड्याशा गुणाच्या रूपाच्या हालचालीने जर हा इतका मोहित होत असेल तर या प्रकृतीला गुणमयी असंच म्हटलेलं आहे. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया. गुणमयी असंच म्हटलेलं आहे. ती ओलांडून जायला फार कठीण असंही म्हटलेलं आहे सातव्या अध्यायामध्ये. मग जी गुणमयी आहे त्यांनी हा किती अडचणीत यावा किती सापडावा याला खरच लेखाजोखा नाही, गणती नाही, हिशोब नाही. किंबहुना सावेव गुण तेची हे. किंवा असंही म्हणायला हरकत नाही की ही प्रकृती म्हणजेच सावयव गुण. अनेक प्रकारचे विभ्रम मोह पाडतील अशा प्रकारच्या हालचाली आणि भ्रम पैदा होतील अशा प्रकारची वागणूक या प्रकृतीची असते. हे प्रतिक्षणी नित्य नवी रूपा गुणाचीच आघवी, जडातेही माजवी इयेचा माजू. ज्ञानेश्वर महाराजांनी फार विलक्षण वर्णन केलेलं आहे. ही प्रकृती प्रतिक्षणी नित्य नवीन अशी दिसते. रोज भुलवणारं विश्व आहे. रोजची संध्याकाळ वेगळी, रोजचा सूर्योदय वेगळा, रोजची पक्ष्यांची जी काही किलबिल आहे ती वेगळी, रोजचं रोज सगळं नित्य नूतन असं. काल गुलाबाचं फूल होतं, आजही गुलाबाचं फूल आलं. कालचं फूल वेगळं आजचं फूल वेगळं. कालचं फूल जितकं मोहक तितकंच आजचं मोहक. आपल्या लहानपणी पाहिलेली आहे तशीच आत्ता आणि तशीच आपल्या म्हातारपणी. एकदम मोहून टाकणारी अशी ही प्रकृती प्रतिक्षणी नित्य नवी. ही मरत नाही, हिला मृत्यू नाही, तरी नवीन नवीन अशी होत राहते. रूपा गुणाचीच आघवी. आपण जे काही रूप पाहिलं असेल ते रूप कमी की काय असं रूप दृष्टीला पडावं, तेही कमी की काय असं दृष्टीला पडावं अशी गुणांनी भरलेली, रूपांनी भरलेली, जडातेही माजवी इयेचा माजू, जड वस्तूकडून देखील हिचा माज, हिची कर्म, ही अनेक प्रकारची कर्म करून घेतात. जड म्हणजे देह, देह अत्यंत जड असताना या जडाकडून देखील ही प्रकृती किती प्रकारचा खेळ करून घेते. एक प्रकारे हे प्रकृती पुरुष निरूपण जे आहे त्या निरूपणाचा हेतू असा की प्रकृती ज्या कोणत्याही व्यवहारामध्ये पुरुषांनी सापडू नये अशा प्रकारे वस्तुतः अकर्ता अभोक्ता कोणत्याही कर्माचा प्रेरक नसलेला पण जो प्रकृतीमुळे सापडल्यासारखा होतो त्यांनी वेगळं व्हावं. जसा स्फटिकाचा खडा तांबड्या वेल्वेटवर ठेवला तर तो तांबडा वाटतो, निळ्या वेल्वेटवर ठेवला तर निरूपण आपण पुढच्या वेळेला पाहू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.